ॲनाबेल ही बाहुली खरी आहे आणि तिची कहाणी 1970च्या दशकात सुरू होते. एक तरुणी डोना तिच्या रूममेट अँजीसह नर्सिंग स्कूलमध्ये राहत होती. डोनाच्या आईने तिला एका अँटिक स्टोअरमधून एक डॉल भेट दिली होती. सुरुवातीला ती एक सामान्य बाहुली वाटत होती, पण काही आठवड्यांतच विचित्र घटना घडायला लागल्या. बाहुलीला एका ठिकाणी ठेवले तरी ती दुसऱ्याच ठिकाणी सापडू लागली. डोना आणि अँजीने आधी हे खोटं किंवा चुकीचं वाटतंय असं गृहीत धरलं, पण नंतर त्यांनी तिच्या हालचाली स्वतः अनुभवायला लागल्या. बाहुलीचे कधीकधी हात व पाय वेगवेगळ्या पोझिशनमध्ये दिसायचे. कधीकधी त्यांना घरात छोटीशी चिठ्ठी सापडायची ज्यावर हेल्प असं लिहिलेलं असायचं. एकदा तर बाहुलीला नवीन खोलीत ठेवूनही ती जुन्याच ठिकाणी परत सापडली. यामुळे दोघीही घाबरून गेल्या. त्यांनी एका मीडियमला बोलावलं आणि तिने सांगितलं की ही बाहुली ॲनाबेल हिगिन्स नावाच्या एका लहान मुलीच्या आत्म्याने झपाटलेली आहे. त्या आत्म्याला घर हवं होतं आणि त्यासाठी ती डोना आणि अँजीकडे मदत मागत होती. दोघीही दयाळूपणे त्या आत्म्याला राहण्याची परवानगी दिली, पण नंतर गोष्टी अधिक भयानक होऊ लागल्या. एकदा त्यांच्या मित्रावर त्या बाहुलीने हल्ला केला. त्यांचा मित्र लू, जो त्यांच्याकडे वेळोवेळी येत असे, त्याला काहीतरी विचित्र अनुभव येऊ लागले. एकदा त्याने स्वप्नात पाहिलं की ॲनाबेलने त्याच्या गळ्यावर झेप घेतली. दुसऱ्या दिवशी त्याच्या शरीरावर खरोखरच खुणा आढळल्या. तो गंभीर जखमी झाला होता आणि त्याला खात्री होती की हे बाहुलीचं काम आहे. यामुळे तिघेही खूप घाबरले. त्यांनी अखेर प्रसिद्ध भूतशास्त्रज्ञ ॲड आणि लोरेन वॉरेन यांच्याशी संपर्क साधला. वॉरेन दाम्पत्याने बाहुलीची तपासणी करून सांगितलं की ही मुलीचा आत्मा नसून एक राक्षसी आत्मा आहे, जो बाहुलीचा वापर करून शरीरात प्रवेश करू पाहत आहे. त्यांनी लगेच एक पूजा केली आणि बाहुलीला त्यांच्या निगराणीत घेऊन गेले, पण ती बाहुली तिथेही शांत राहिली नाही. तिने पुन्हा काही विचित्र घटना घडवल्या. वॉरेन दाम्पत्याने बाहुलीसाठी त्यांच्या संग्रहालयात एक खास काचेचं पेटीत ठेवलं. त्या पेटीवर डू नॉट टच आणि ॲब्सोल्युटली डू नॉट ओपन असं स्पष्टपणे लिहिलं आहे. संग्रहालयात आल्यानंतरही बाहुलीशी संबंधित काही घटना घडत राहिल्या. एकदा एका तरुणाने तिच्यावर टीका केली आणि नंतर तो दुर्दैवी अपघातात मरण पावला, त्यामुळे लोक आजही तिला अत्यंत भीतीदायक मानतात. वॉरेन कुटुंबाने स्पष्ट केलं की ॲनाबेल ही फक्त बाहुली नाही, तर ती एक माध्यम आहे ज्याचा वापर अंधाऱ्यातले शक्ती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी करतात. अशा आत्म्यांना ओळखणं कठीण असतं, कारण ते सुरुवातीला निरुपद्रवी वाटतात, पण हळूहळू ते त्यांच्या खऱ्या रूपात येतात. ॲनाबेल याचं उत्तम उदाहरण आहे. तिच्यामुळे अनेकजण गंभीरपणे जखमी झाले किंवा मानसिक त्रासातून गेले. आजही ही बाहुली वॉरेनच्या संग्रहालयात सुरक्षित ठेवलेली आहे. लोक तिला पाहायला येतात, पण काही अंतरावरूनच. त्या पेटीमध्ये विशेष धार्मिक पूजा केली जाते जेणेकरून ती बाहेर निघू नये. अनेक संशोधक आणि पाहुणे त्या बाहुलीच्या आजूबाजूला अस्वस्थ वाटल्याचं सांगतात. तिच्या नजरेत एक विचित्र ऊर्जा जाणवते असं अनेकांनी सांगितलं आहे. ही कहाणी फक्त एका झपाटलेल्या बाहुलीची नाही, तर अशा अज्ञात शक्तींची आहे ज्या कोणत्याही माध्यमातून आपल्याजवळ येऊ शकतात. ॲनाबेल ही आता केवळ हॉरर फिल्म्समध्येच नव्हे तर खरी आयुष्याची भयकथा बनली आहे. तिच्यावर आधारित अनेक चित्रपट आले, पण खरी गोष्ट त्याहीपेक्षा अधिक थरारक आहे. डोना, अँजी आणि लू यांनी अनुभवलेली ती भीती अजूनही अनेकांना झपाटून टाकते. ही कहाणी आजही लोकांच्या मनात भीती उत्पन्न करते.